ना संग
नादर
सुखुगाई पा रहा थे
नहीं नहीं सखुबाई बाबू रमानी
स्पष्ट म्हणा
घ्यायचं तिकडे
देवाई घ्या ती ह्याला.